ಕವಗ ಸಿನ್ನರ ತಾಲೂಕ್ಯ ಬಾಯ ಪತ್ನಿ ಶೋಭೆ ಮರದ पूजा करना करता जाती तिथ ते बाबा बसले होते बाबा जाऊन पाया पड़ी बाई मला लय नाराज दिसते बाबा पोटी संतति नहीं आशीर्वाद दिला सीताबाई मग काय झालं मित्रांनो, शाळेमध्ये टाकलं. एक दिवशी मास्तर काय बोलले परशुरामाला, बोला तुझ्या ध्यानात येत का? परशुराम काय बोलतो गुरुजी दादाला, गुरुजी दादा तुम्ही मला एवढं शिकवलं ते माझ्या ध्यानात येत नाही, फक्त रामाचा शब्द माझ्या मुखात येतो. पुढे मंडळी प्रकार कसे लिहले त्याच्या दैवाला, दोन थड्या मारल्या परशुरामाला, परशुराम लागला धाई धाई रडण्याला, लागला मने रडण्याला. अरे परशुराम रडू नको. तो परशुराम त्या येशू मित्राला काय म्हटला, गुरुजी दादाने मला दोन सड्या मारल्या. अरे कशाबद्दल मारल्या? गुरुजी दादा म्हणाले मी त्या जेवढं शिकवलं तुझ्या ध्यानात येत का? मी म्हणालो की नाही, रामाचा शब्द माझ्या मुखाला येतो म्हणून गुरुजी दादाने मला दोन सड्या मारल्या. पुढे कसार्य प्रकार परशुराम चालून गेला घराला, शिवन लागला काम करण्याला. स्वर्गाला गेले, खबर त्या परशुरामाला गेली, मग परशुराम तेवढं ऐकून परत त्याच्या गावावर आला. ओ कुळी मंडळी परकार तुझ्या लग्न करून टाक तुझ्या लग्नाला. परसरामचा मामा बोले सीताबाईला, बाईला काय सांगू बहिणी तुला, मुलगी मी बघून ठेवली त्याला, मुलगी बघून ठेवले परसराम. अरे एवढा कुर्ता त्याच्या दोस्ताला आला, त्याचा मामा त्या येशू मित्राला बोलला, अरे मित्र काय सांगू तुला, म्हणे काय सांगू येशू मित्र तुला, काय सांगू येशू मित्र तुला, मामा लग्न करायचं सांगतो मला. येशू मित्र बोलले परसरामाला, मानव तुला करावं लागेल, तुझं लग्न आताच्या आता केलं पाहिजे. काय झालं मित्रांनो, त्याला मुलगी बघून कुठे ठेवली, कोणत्या गावाला गेले, काय सांगू मित्र तुला, हो काय सांगू मित्र तुला, गेलं चालून मुलगी फान्याला. भोकनी गाव एका बाजूला बाजूला, हो पाहुणे आले घर फान्याला, पसंत झाले मुलीच्या घराला, पसंत झाले मुलीच्या घराला. भक्तीचा मार्ग काय झालं मित्रांनो, एक दिवशी आजच्यामा झाला, विठ्ठलाने साक्षात दर्शन दिलं परशुरामाला. मित्रांनो मग काय झालं, हो पुढे कसा परकार झाला, विठ्ठल बोले परशुरामाला, लावून तून धर्म दाखव जगाला, लावून तून धर्म दाखव जगाला, तमाशाचा मार्ग धरला. मग काय झालं मित्रांनो, खत्रीच्या तमाशात तो परशुराम निघून गेला. मग काय झालं? बरेच दिवस त्या तमाशामध्ये काम केलं. विठ्ठल खत्रे तो म्हातारा झाला. त्याचा बोध तो तमाशाचा कुणाला दिला? परशुरामाला. तमाशा करू लागला. लावणीतून भक्तीचा मार्ग त्या लोकांना देऊ लागला मित्रांनो. मग काय झालं? त्याच्या तंत्रामध्ये कसं लिहिलं? पुढे मंडळी प्रकार ऐका कड एकादशीला भजन त्या मंदिरामध्ये करत होते. परशुरामाने त्या डबावरती हात टाकला. त्या लोकांनी पाहिले. लोक बोले परशुरामा, लोक बोले परशुरामा, काय चावडी का वाटली करून परदेत होते. आणि तिथं ते तमाशे त्याचा बघू लागले. सायन्स युट्यूबा धाय धाय नाचू लागले मित्रांनो. पुढे मंडळी प्रकार लोक बोलले त्या परशुरामाला परत आले वावी गावाला परशुरामाची कमाल बोलाला ऐका मंडळी पवयाला
मीरा बाई.